आता आपण वळूया पुढच्या डिव्हाइस कडे. ते डिव्हाइस आहे स्कॅनर. आपण बघितलं की काही टेक्स्चुअल डेटा एंटर करायचा असेल तर आपण कीबोर्डचा उपयोग करतो, पण काही केसेसमध्ये प्रिंटेड डॉक्युमेंट कम्प्युटरमध्ये ट्रान्सफर केले जातात. हे डॉक्युमेंट इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करून कम्प्युटरमध्ये स्टोअर केले जातात आणि प्रत्येक वेळेस मॅन्युअली डेटा एंटर करण्यापेक्षा आपण त्या डॉक्युमेंटला स्कॅन करून ते यूज करू शकतो. म्हणजे आपला टायपिंगचा टाइमही वाचतो आणि आपलं कामही फास्ट कम्प्लीट होतं. स्कॅनर हे ऑप्टिकल इनपुट डिव्हाइस आहे जे वेगवेगळ्या पॅटर्न्स रीड करतात आणि ते पॅटर्न्स म्हणजे टेक्स्ट, इमेजेस, 3D इमेजेस, ग्राफिक्स इत्यादी. स्कॅनर या पॅटर्न्सला डिजिटल सिग्नल्समध्ये कन्व्हर्ट करतो. त्यानंतर या सिग्नल्सवर कम्प्युटर एकतर प्रोसेसिंग करतो किंवा हे प्रिंट केले जातात किंवा मॉनिटरवर डिस्प्ले केले जातात. आपल्याला जी इमेज स्कॅन करायची असेल ती स्कॅनरमध्ये इन्सर्ट करायची. स्कॅनर त्यावर लाईट मूव्ह करतो. त्यानंतर ऑप्टिकल सेन्सर्सचा यूज करून किती लाईट रिफ्लेक्ट झाला आहे हे मेजर करतो आणि किती लाईट रिफ्लेक्ट होतो त्यावरून ती इमेज किती लाईट किंवा किती डार्क आहे हे कळते. तुम्ही सगळ्यांनी झेरॉक्स मशीन तर बघितलेलं असेलच. त्यातही आपल्याला जी झेरॉक्स काढायची असते ते डॉक्युमेंट आपण त्या मशीनमध्ये इन्सर्ट करतो आणि त्यावेळेस आपल्याला त्या डॉक्युमेंटवरून एक लाईट मूव्ह होताना दिसतो. तशाच प्रकारे स्कॅनरही त्याचं वर्किंग करत असतो. स्कॅनरकडून इनपुट घेतलेला डेटा हा ऍक्युरेट आहे याची आपल्याला गॅरंटी असते. म्हणूनच स्कॅनर हे ऍक्युरेट आणि डायरेक्ट डेटा एंटर करण्यासाठी वापरला जातो. स्कॅनर हे कोणतंही ग्राफिक्स कॅप्चर करण्यासाठी वापरतात आणि याच इमेजेस किंवा ग्राफिक्स आपण इतर डॉक्युमेंट्समध्येही यूज करू शकतो. कोणतंही डॉक्युमेंट आपण जेव्हा स्कॅन करतो तेव्हा ते बिटमॅपमध्ये असतं, ज्याला आपण एडिट करू शकत नाही. जर स्कॅन इमेजमधील टेक्स्ट एडिट करायचा असेल तर ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन म्हणजेच OCR या सिस्टीमचा उपयोग करावा लागतो, ज्यामुळे इमेजेसला कन्व्हर्ट केलं जातं अस्की कॅरेक्टर्समध्ये. बरेचसे ऑप्टिकल स्कॅनर OCR पॅकेजेस बरोबरच मिळतात. स्कॅनरचे तीन टाइप्स असतात. पहिला आहे फ्लॅट बेड स्कॅनर, दुसरा आहे शीट फेड स्कॅनर आणि तिसरा आहे हँड हेल्ड स्कॅनर. आपण फ्लॅट बेड स्कॅनर बद्दलची माहिती बघूया. फ्लॅट बेड स्कॅनर हे प्रत्येक घराघरात असतं आणि कदाचित ते तुमच्याकडेही असेलच, त्यामुळे तुम्ही ते बघितलं असेलच. पण त्याचं वर्किंग कसं असतं हे आपण बघणार आहोत. आजच्या काळात हे सगळ्यात पॉप्युलर स्कॅनर आहे. फ्लॅट बेड स्कॅनरला एक ग्लास टॉप असतो आणि जो कव्हर केलेला असतो एका प्लास्टिक शील्डने. या स्कॅनरमध्ये जी इमेज स्कॅन करायची असेल ती स्कॅनरच्या ग्लास टॉप वरती ठेवायची. म्हणजेच जी इमेज किंवा डॉक्युमेंट स्कॅन करायचं असेल ते ग्लासच्या बाजूने ठेवलं गेलं पाहिजे आणि त्यावरून ते प्लास्टिक कव्हर ठेवून द्यायचे. त्यानंतर स्कॅनर त्या इमेजवरून लाईट आणि सेन्सर मूव्ह करून इमेज ऑटोमॅटिक स्कॅन करतो. ती स्कॅन केलेली इमेज मॉनिटरवर अपियर होते. हे स्कॅनर generally 3D images, portraits, creating arts, इत्यादी स्कॅन करण्यासाठी वापरतात. फ्लॅटबेड स्कॅनरची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 11 वर. वरच्या डायग्राम मध्ये स्कॅनर दाखवलेला आहे. आपण बघितलं की त्या स्कॅनरला एक ग्लास टॉप असतो आणि एक प्लास्टिक शील्ड असतं. तर वरती ब्लू कलरचा पार्ट आपण बघतो आहे ते म्हणजे प्लास्टिक शील्ड आहे, आणि त्याखाली जे ब्लॅक कलर आपण बघतो आहे तो ग्लास टॉप आहे ज्यावर आपण इमेज ठेवू शकतो स्कॅन करण्यासाठी. आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो आहे की ती इमेज कशी स्कॅन करायची. या इमेज मध्ये दाखवलेलं आहे की बुक मधले पेजेस स्कॅन करता आहेत, तर त्यासाठी जे पेज आपल्याला स्कॅन करायचं आहे ते त्या ग्लास टॉपवर ठेवलं गेलं पाहिजे आणि त्यावर ते प्लास्टिक शील्ड ठेवायचं आहे. त्यानंतर जे पेज आपण ठेवलं आहे ते स्कॅन होऊन मॉनिटरवर डिस्प्ले होतं. अशा प्रकारे हे फ्लॅटबेड स्कॅनर वर्क करत असतं. हे होतं फ्लॅटबेड स्कॅनर बद्दल. पुढचं स्कॅनर आपण बघणार आहोत ते म्हणजे शीट फेड स्कॅनर. दिस इज अ सेकंड टाइप ऑफ स्कॅनर. हे स्कॅनर एका वेळेला एक सिंगल पीस ऑफ पेपर स्कॅन करू शकतो. जो पेपर आपल्याला स्कॅन करायचा असतो तो स्कॅनरच्या स्टेशनरी स्कॅन हेड मधून ऑटोमॅटिकली मूव्ह केला जातो. त्यानंतर ही स्कॅन इमेज कम्प्युटरकडे प्रोसेसिंगसाठी पाठवली जाते. जो पेपर स्कॅन करायचा असेल तो एकदम क्लीन असला पाहिजे. त्याला कोणतेही फोल्ड्स किंवा कट्स असायला नकोत. हे स्कॅनर फॅक्स मशीन सारखंच असतं. आणि या स्कॅनरची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 12 वर. यात आपण बघू शकतो आहे की ती फ्लावर्सची इमेज स्कॅन करतो आहे आपण, आणि तो एक पूर्ण पेपर स्कॅनरच्या स्कॅन हेड मधून ऑटोमॅटिकली मूव्ह केला जातोय, आणि ते कम्प्लीट झाल्यानंतर ती इमेज मॉनिटरवर डिस्प्ले केली जाते. अशा प्रकारे शीट फेड स्कॅनर त्याचं वर्किंग करत असतो. पुढचं स्कॅनर आहे हँड हेल्ड स्कॅनर. हे स्कॅनर्स स्टोअर्स आणि ऑफिसेसमध्ये वापरले जातात टू ट्रान्सफर डॉक्युमेंट्स और इमेजेस ऑन टू अ कम्प्युटर. हे स्कॅनर्स पोर्टेबल असतात, म्हणजे हे स्कॅनर्स आपण कोठेही मूव्ह करू शकतो. या स्कॅनर्सची किंमत कमी असते आणि या स्कॅनर्सला आपण डिरेक्टली प्रिंटर पोर्टला कनेक्ट करू शकतो. जर युजरला हँडहेल्ड स्कॅनरने इमेज स्कॅन करायची असेल तर त्यासाठी हे स्कॅनर त्याला हातात धरावं लागतं. युजर स्कॅनिंग प्रोसेस ऍक्टिवेट करतो बाय प्रेसिंग स्टार्ट और स्कॅन. त्यानंतर हे स्कॅनर इमेजवर मूव्ह करायचं, म्हणजे ती इमेज स्कॅन केली जाते. हे कॉमन टाइपचं स्कॅनर आहे. या स्कॅनरचा उपयोग करून बारकोडही रीड केले जातात. आपण हा स्कॅनर बरेच वेळेस बघितलाही असेल. रिटेल स्टोअर्समध्ये प्रोडक्टवरचे बारकोड रीड करण्यासाठी हा स्कॅनर वापरला जातो, बरोबर ना? आता आठवला हा हँडहेल्ड स्कॅनर कसा असतो ते. हँडहेल्ड स्कॅनरची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 13 वर. आपण रिटेल स्टोअर्समध्ये बघतो की प्रोडक्टवर जो बारकोड लावलेला असतो तर फक्त तो बारकोड ह्या स्कॅनर समोर आणून ते बटन प्रेस केलं जातं. त्यावरून त्या प्रोडक्टचं नाव, त्याची प्राइस आणि किती ग्रॅम किंवा किती किलोचं आहे हे सगळी इन्फॉर्मेशन मॉनिटरवर डिस्प्ले होते. तर अशा प्रकारे हा हँडहेल्ड स्कॅनर वापरला जातो. ऑप्टिकल स्कॅनर हे हार्डवेअर इनपुट डिव्हाइस आहे. यामुळे युजर टेक्स्ट आणि इमेजेस स्कॅन करून त्याला डिजिटल फाईलमध्ये कन्वर्ट करतो. त्यामुळे कम्प्युटरला ते रीड करता येतात. स्कॅनर्स कम्प्युटरच्या पॅरेलल USB फायरवॉल या पोर्ट्समध्ये कनेक्ट करता येतात. तर हे आपण बघितलं स्कॅनर बद्दलची माहिती. स्कॅनर हे कम्प्युटरला इनपुट प्रोव्हाइड करण्यासाठी वापरतात. यामुळे आपण इमेज किंवा टेक्स्ट स्कॅन करू शकतो. म्हणजेच मॅन्युअली टायपिंग करण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्कॅनर वापरू शकतो. आणि त्याचबरोबर आपण स्कॅनरचे 3 टाईप्सही बघितले. ते म्हणजे फ्लॅटबेड, शीट फेड आणि हँडहेल्ड स्कॅनर. आता आपण पुढचा इनपुट डिव्हाइस बघूया. तो म्हणजे डिजिटायझर. डिजिटायझर हे इलेक्ट्रॉनिक इनपुट डिव्हाइस आहे. हा डिव्हाइस हँड ड्रॉन इमेजेस, पिक्चर्स, मॅप्स, टेक्स्टला अशा डेटामध्ये कन्वर्ट करतो जो फक्त कम्प्युटरलाच समजतो. हे डिव्हाइस टॅबलेट सारखेच असतात, ज्याचा वापर करून आपण नवीन इमेजेस ड्रॉ करू शकतो किंवा जुन्या इमेजेसला ट्रेस करू शकतो. या इमेजेस युजली फ्लॅट सरफेसवर ड्रॉ केल्या जातात. आपण जे ड्रॉइंग टूल वापरतो त्याला म्हणतात स्टाइलस किंवा पक, ज्याचा वापर करून आपण इमेजेस ड्रॉ करतो किंवा ट्रेस करतो. हे डिव्हाइस इलेक्ट्रॉनिक्स पासून बनवलेलं असतं, जे स्टाइलसच्या मूवमेंट डिटेक्ट करून त्याला डिजिटल सिग्नल्समध्ये कन्वर्ट करतात आणि नंतर कम्प्युटरला सेंड करतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिजिटायझिंग इज कॅप्चरिंग अन अनालॉग सिग्नल अँड कन्व्हर्टिंग इट इन टू डिजिटल फॉर्म. डिजिटायझर हा फ्लॅट सरफेसचा असतो आणि स्टाइलसचा उपयोग करून इमेजेस ट्रेस किंवा ड्रॉ करता येतात. आपण जी इमेज ड्रॉ करतो ती टॅबलेटवर अपियर होत नाही, तर ती डिरेक्टली कम्प्युटर मॉनिटरवर डिस्प्ले केली जाते. आपली इमेज ट्रेस कशी केली जाते? तर ज्या वेळेस आपण स्टाइलस मूव करतो त्यावेळेस तो कोणत्या डायरेक्शनने कोणत्या साईडला मूव झाला आहे त्याची पोझिशन लोकेट केली जाते. आणि ही जी इन्फॉर्मेशन असते तिला डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. अशा प्रकारे आपली इमेज मॉनिटरवर डिस्प्ले होते. डिजिटायझर ब्लूप्रिंटच्या क्वांटिटीज मेजर करतात आणि त्यांना कम्प्युटरमध्ये ट्रान्सफर करतात. टेक ऑफ सॉफ्टवेअर हे डिजिटायझर बरोबर इन्स्टॉल करतात, पण हे आपल्याला सेपरेटली परचेस करावं लागतं. डिजिटायझर्समधलं जे स्टाइलस असतं ते माऊस सारखं यूज केलं जातं आणि ज्या इमेजेस आपण ड्रॉ करतो त्या एक्झिस्टिंग सॉफ्टवेअरमध्ये कॉपीही करता येतात. डिजिटायझर हे इनपुट डिव्हाइस म्हणून हाय एंड सिस्टीम मध्ये यूज करतात. तर ह्या हाय एंड सिस्टीम कोणत्या आहेत? ती म्हणजे CAD, म्हणजेच कम्प्युटर एडेड डिझाईन. यामध्ये डिजिटायझरचा वापर केला जातो. डिझायनर्स, आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, जिओलॉजिस्ट याचा वापर प्रेझेंटेशनसाठीही करतात. डिजिटायझरची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 14. तर हे आपण बघितलं डिजिटायझर या इनपुट डिव्हाइस बद्दलची माहिती. पुढचा डिव्हाइस आहे डिजिटल कॅमेरा. तुम्हाला सगळ्यांनाच पूर्वीचे कॅमेराज आठवत असतीलच, हो ना? या कॅमेरामध्ये फिल्म्सचा वापर केलेला असायचा आणि त्याच फिल्म्सवर आपण पिक्चर स्टोअर करायचो. त्यानंतर ही फिल्म आपल्याला डेव्हलप करून घ्यावी लागायची. अशा प्रकारे पिक्चरची हार्ड कॉपी आपल्याला मिळायची. बरोबर ना? आठवला मग हा कॅमेरा? अगदी बरोबर. या कॅमेरात आपण फिल्म म्हणजेच आपण त्याला रोल असं म्हणायचो, त्याचा वापर करत होतो. आपण तो रोल सेपरेटली विकत आणून कॅमेरामध्ये टाकायचो आणि त्यानंतर फोटो काढायचो. त्यात टोटल 36 फोटो निघायचे. त्यानंतर तो रोल डेव्हलप करावा लागायचा. या कॅमेरात आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन रोल आणावा लागायचा. त्यानंतर फोटोज कंप्लीट झाले की ते डेव्हलप करून आणावे लागायचे. त्यात आपला बराच वेळ जायचा. तर अशा या कॅमेराजला रिप्लेस केलं आहे ते डिजिटल कॅमेराने. या कॅमेरात पिक्चर्स स्टोरेज डिव्हाइसवर म्हणजेच मेमरी कार्ड्सवर डिजिटल फॉर्ममध्ये स्टोअर केले जातात. आपण हे पिक्चर कम्प्युटरवर ट्रान्सफरही करू शकतो. हे ट्रान्सफर करण्यासाठी कॅमेरा कम्प्युटरला डिरेक्टली कनेक्ट करायचा किंवा कार्ड रीडरचा वापर करून आपण हे पिक्चर्स कम्प्युटरमध्ये ट्रान्सफर करू शकत होतो. आणि एकदा का हे पिक्चर्स आपण कम्प्युटरवर ट्रान्सफर केले की त्यांना आपण एडिट करू शकतो किंवा त्याला काही इफेक्ट्सही अप्लाय करू शकतो. ह्याच डिजिटल कॅमेराजला काही फीचर्सही असतात. पहिलं फीचर म्हणजे त्याला जो डिस्प्ले असतो त्यावर आपण जो पिक्चर क्लिक केलेला आहे तो बघू शकतो. आणि आपल्याला तो पिक्चर आवडला नाही तर आपण तो डिलीट करून दुसरा पिक्चर क्लिक करू शकतो. बरोबर ना? हा एक्सपिरियन्स तुम्हाला सगळ्यांना आला असेलच. कोणीतरी आपला फोटो क्लिक करते आणि त्यावेळेस जर आपले डोळे बंद झाले तर आपण म्हणतो की हा फोटो तू परत काढ. म्हणजे आपण त्या स्क्रीनवर त्या डिस्प्लेवर आधीचा पिक्चर बघून घेतो. त्यात आपल्याला काही आवडलं नाही म्हणजेच आपले जर डोळे बंद आले असतील तर आपण तो डिलीट करून दुसरा पिक्चर क्लिक करू शकतो. आणि जर तो पिक्चर तुम्हाला आवडलाच तर तो तुम्ही सगळ्यांना दाखवू शकता. हे होतं पहिलं फीचर. आणि दुसरं फीचर म्हणजे ह्यात आपण कितीही पिक्चर्स काढू शकतो. डिजिटल कॅमेराचे पिक्चर्स खूप हाय क्वालिटी असतात पण तरीही काही जण हा कॅमेरा घेण्यासाठी तयार होत नाही. आणि त्याचं कारण म्हणजे ते पिक्चर्स कसे डेव्हलप करायचे हा प्रश्न असतो. पण त्यासाठी देखील बरेच सोल्युशन्स आहेत. अशा बऱ्याच इंटरनेट कंपनीज आहेत ज्या आपल्याला हे पिक्चर्स डेव्हलप करून देतात आणि मेलवर सेंड करतात. किंवा आपण आधीचे जे कॅमेराज बघितले ज्यात आपल्याला तो रोल डेव्हलप करावा लागायचा त्याच ठिकाणी आपण हेही पिक्चर्स डेव्हलप करू शकतो. फक्त आपल्याला कॅमेरा बरोबर घेऊन जावा लागतो. किंवा ज्या मेमरी कार्ड मध्ये तुम्ही पिक्चर्स सेव्ह केले असतील ते घेऊन जायचं. आणि जर तुम्ही हे सगळे पिक्चर्स CD वर राईट केलेले असतील तर मग फक्त ती CDच घेऊन जावी लागते आणि आपले पिक्चर्स डेव्हलप केले जातात. आपल्याला त्यांची हार्ड कॉपी काही तासातच मिळते. आणि हे सोल्युशन समजल्यामुळे मला वाटतंय आता बरेच जण जे डिजिटल कॅमेरा घ्यायला हेजिटंट होते ते आता हा कॅमेरा नक्की घेतील. हो ना? डिजिटल कॅमेराज हे 3 टाईपचे असतात. पहिला म्हणजे स्टुडिओ कॅमेरा, दुसरा फील्ड कॅमेरा आणि तिसरा पॉइंट अँड शूट कॅमेरा. पहिला आहे स्टुडिओ कॅमेरा. हा स्टेशनरी डिजिटल कॅमेरा असतो जो प्रोफेशनल स्टुडिओ वर्कसाठीच वापरला जातो. स्टेशनरी म्हणजे आपण याला कुठेही मूव्ह करू शकत नाही आणि तो फक्त प्रोफेशनल स्टुडिओमध्येच वापरला जातो. दुसरा कॅमेरा आहे फील्ड कॅमेरा. हा पोर्टेबल कॅमेरा असतो. मोस्ट ऑफ द टाइम्स हा कॅमेरा फोटो जर्नलिस्ट यूज करतात. या कॅमेराला बऱ्याच लेन्सेस असतात आणि अटॅचमेंट्सही असतात. आणि पुढचा कॅमेरा आहे पॉइंट अँड शूट कॅमेरा. हा कॅमेरा लाईट वेट असतो आणि अफोर्डेबलही असतो. या कॅमेराच्या इमेजेसला हाय क्वालिटी नसते, पण सुटेबल क्वालिटी इमेजेस असतात. हा कॅमेरा घरच्या वापरासाठी किंवा काही स्मॉल बिझनेसेसमध्ये वापरला जातो. हे होतं डिजिटल कॅमेराबद्दल. आणि डिजिटल कॅमेरा हा पूर्वीच्या स्टँडर्ड कॅमेराचं रिप्लेसमेंट आहे, ज्यामुळे आपल्याला हाय क्वालिटी इमेजेस मिळतात. डिजिटल कॅमेराची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 16 वर. पुढचा डिव्हाइस आहे वेब कॅम. वेब कॅम म्हणजे वेब कॅमेरा असतो, जो पिक्चर्स आणि व्हिडिओज कॅप्चर करण्यासाठी वापरतात. आणि हेच पिक्चर्स किंवा व्हिडिओज दुसरे युजर्स जे ऑनलाईन असतील नेटवर्कवर बघू शकतात, आणि तेही रिअल टाइम मध्ये. रिअल टाइम म्हणजेच ज्या वेळेस आपण पिक्चर क्लिक करतो किंवा व्हिडिओ कॅप्चर करतो, त्याच वेळेस इतर युजर्सही ते पिक्चर आणि व्हिडिओज बघू शकतात. डेस्कटॉप कम्प्युटरला हे कॅमेराज एक्सटर्नली कनेक्ट करावे लागतात, पण लॅपटॉपला हे इनबिल्ट फीचर असतं. वेबकॅम्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, डिस्टन्स लर्निंग, व्हिडिओ चॅटिंग यासाठी वापरले जातात. आपण सगळेच आजकाल सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करतो, फॉर एक्झाम्पल फेसबुक. आणि यावर जर आपल्याला व्हिडिओ चॅटिंग करायचं असेल तर आपण ते कसं करू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. पण त्यासाठी जर तुम्ही डेस्कटॉप कम्प्युटरचा वापर करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला वेबकॅम हा एक्सटर्नली कनेक्ट करावा लागतो. आणि जर हे चॅटिंग तुम्ही लॅपटॉप थ्रू करणार असाल तर फक्त त्या ऑप्शनवर क्लिक करून आपण व्हिडिओ चॅटिंग करू शकतो. हे कॅमेराज इन्स्टॉल करायला खूप इझी असतात आणि यांची कॉस्टही कमी असते. वेबकॅमची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 17 वर. तर हे आपण बघितलं वेबकॅम बद्दलची माहिती. अशा प्रकारे आपण कम्प्युटरला वेबकॅम थ्रू काही इमेजेस किंवा व्हिडिओजचं इनपुट प्रोव्हाइड करू शकतो, आणि तेच पिक्चर्स किंवा व्हिडिओज इतरही युजर्स रिअल टाईममध्ये बघू शकतात. पुढचा डिव्हाइस आहे व्हॉइस इनपुट डिव्हाइस. हे एक इनपुट डिव्हाइस आहे ज्यात स्पीच हे इनपुट डेटा किंवा कमांड्स म्हणून सिस्टीममध्ये डिरेक्टली यूज केलं जातं. हा इनपुटेड व्हॉइस कन्वर्ट केला जातो डिजिटल कोडमध्ये युझिंग व्हॉइस रेकॉग्निशन टेक्नॉलॉजी. व्हॉइस रेकॉग्निशन म्हणजे कम्प्युटर फक्त ते डिक्टेशन घेतो, पण त्याचा मीनिंग काय आहे हे त्याला कळत नाही. काही व्हॉइस इनपुट डिव्हायसेस स्पोकन वर्ड्सला प्रीडिफाइंड व्होकॅबलरीमधून रेकॉग्नाइज करत असतात. जेव्हा ऑपरेटर व्होकॅबलरीतले काही आयटम्स प्रनाउन्स करतो त्यावेळेस जो डेटा मॅच होईल तो कॅरेक्टर म्हणून स्क्रीनवर डिस्प्ले केला जातो, आणि हे कॅरेक्टर्स मग ऑपरेटर व्हेरीफाय करतो. स्पीच रेकॉग्निशन प्रोसेस ही याच स्कीमवर डिपेंड असते. म्हणजे जे वर्ड प्रनाउन्स केले जातील त्यांना स्टोअर व्होकॅबलरीमध्ये मॅच करायचे. हे डिव्हाइस तेव्हाच यूज केले जातात जेव्हा स्पीकर डिपेंडंट असते. ऍक्च्युअल युजरचे व्हॉइस सॅम्पल कम्प्युटरमध्ये फेड करायचे आणि त्यानंतर कम्प्युटरला ट्रेन करायचे ते सॅम्पल्स रेकॉग्नाइज करण्यासाठी. हे झालं व्हॉइस डिपेंडंट सिस्टीम बद्दल. पण काही व्हॉइस इनडिपेंडंट सिस्टीम्सही असतात आणि त्या सिस्टीम फक्त लिमिटेड व्होकॅबलरी आयटम्सलाच रेकॉग्नाइज करू शकतात. या सिस्टीम्स युजरला हँड फ्री वर्क करायला परमिट करतात. त्यामुळे युजर्स कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स दिल्यानंतर दुसरेही काम करू शकतात. या डिव्हाइसला स्पीच रेकॉग्निशन डिव्हाइस किंवा व्हॉइस रेकॉग्निशन सिस्टीम असंही म्हणतात. व्हॉइस रेकॉग्निशनची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 15 वर. आपण बघितलं की आपल्याला जेही काम कम्प्युटरकडनं करून घ्यायचं असेल त्यासाठी आपण व्हॉइस रेकॉर्ड करून तो कम्प्युटरला इनपुट म्हणून प्रोव्हाइड करू शकतो. आणि जे वर्ड आपण प्रोनाऊन्स करू ते वर्ड्स कम्प्युटर रेकग्नाइज करून ते ॲज अ कॅरेक्टर म्हणून स्क्रीनवर डिस्प्ले करतो आणि त्याप्रमाणे त्याचं वर्किंग तो कम्प्लीट करत असतो. तर हे झालं व्हॉइस इनपुट डिव्हाइस बद्दल. शेवटचा डिव्हाइस आपण बघूया, तो म्हणजे टच स्क्रीन. याची डिस्प्ले स्क्रीन ही फिंगर्स किंवा स्टायलस ची टच सेन्सिटिव्ह असते. आपण डिरेक्टली स्क्रीनवरच्या ऑप्शन्सवर फिंगरने प्रेस करून ऑपरेट करू शकतो. हे इनपुट डिव्हायसेस कॉमनली ATM मशीन्स, हॉटेल्स, एअरपोर्ट्स यांवर वापरले जातात. आणि आजच्या काळात बरेचसे मोबाईल फोन्स हे टच स्क्रीन इंटरफेसचेच असतात. टच स्क्रीन हा खूप इझिएस्ट डिव्हाइस आहे ऑपरेट करण्यासाठी. कम्प्युटरमध्ये टच स्क्रीन यूज केल्यामुळे कम्प्युटरमध्ये आपण फक्त आयकॉन्सला टच करून किंवा लिंक्सवर टच करून आपलं काम परफॉर्म करू शकतो. टच स्क्रीनचे तीन कंपोनंट्स असतात. पहिला आहे टच सेन्सर, दुसरा आहे टच कंट्रोलर आणि तिसरा आहे सॉफ्टवेअर ड्रायव्हर. पहिल्या कंपोनंटची माहिती आपण बघणार आहोत, तो म्हणजे टच सेन्सर. मार्केटमध्ये बऱ्याच टच स्क्रीन टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत आणि प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या मेथड्स यूज केलेल्या असतात. या मेथड्स म्हणजे प्लास्टिक किंवा ग्लास पॅनल्स अशा असतात, ज्या LCD स्क्रीनच्या आत प्लेस केलेल्या असतात. पुढचा कंपोनंट आहे टच कंट्रोलर. हे एक स्मॉल PC कार्ड असतं जे सेन्सर आणि PC मध्ये कनेक्ट केलेलं असतं. जनरली हे टच स्क्रीनच्या आत इन्स्टॉल केलेलं असतं. टच कंट्रोलर इन्फॉर्मेशन घेतो टच सेन्सर्स कडनं आणि त्याला कन्वर्ट करतो PC अंडरस्टँडेबल लँग्वेज मध्ये. आणि पुढचा आणि शेवटचा कंपोनंट आहे तो म्हणजे सॉफ्टवेअर ड्रायव्हर. आपले टच स्क्रीन्स हे जनरली टच स्क्रीन ड्रायव्हर्स बरोबरच प्रोव्हाइड केलेले असतात. त्यामुळे माउसचं लेफ्ट बटन जे काम करतं ते स्क्रीनला टच करून आपण डिरेक्टली परफॉर्म करू शकतो. पण जर आपण हे सॉफ्टवेअर ड्रायव्हर्स इन्स्टॉल केले तर आपलं काम अजूनही फास्ट कम्प्लीट केलं जातं. तर तुम्ही टच स्क्रीनचे मोबाईल्स यूज करतच असाल, पण तुम्हाला त्याचं वर्किंग हे आज क्लिअर झालं असेल, टच स्क्रीन हे कशाप्रकारे वर्क करतात. मला वाटतं की ह्यावरून तुम्हाला सगळ्या इनपुट डिव्हायसेसची माहिती समजली असेलच, हो ना? तर आपण आज कोणकोणत्या इनपुट डिव्हायसेसची माहिती करून घेतली हे परत एकदा बघूया. आपण बघितलं स्कॅनर्स, त्यानंतर डिजिटल कॅमेरा, डिजिटायझर, टच स्क्रीन्स आणि वेब कॅम्स. या इनपुट डिव्हायसेसची आज आपण माहिती बघितली. तर यावरून तुम्हाला कम्प्युटरचे कोणते कोणते इनपुट डिव्हायसेस असतात हे कळलं असेल. तर हे होतं इनपुट डिव्हायसेस बद्दल. थँक्यू.